चीनीमंडी.com पॉडकास्ट। केनियामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे झाले नुकसान। केनियाच्या बुसिया काउंटीमध्ये मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे। जे शेतकरी आपला कच्चा माल बुसिया साखर कारखान्याला पोहोचवतात ते नंबले, मलाबा आणि फुनुलाच्या उपकाउंटी येथील आहेत। गेल्या 2 आठवड्यांपासून पाऊस सुरूच आहे आणि यामुळे काउंटीमध्ये ऊसाच्या शेतापासून कारखान्यापर्यंत जाणारा रस्ता खराब झालाय, ज्यामुळे ऊसाला कारखान्यापर्यंत नेणे कठीण झाले आहे। कारखानदारांना विशेष व्यवस्था केल्याशिवाय पर्याय नाही, कारण मातीमध्ये अडकलेल्या ट्रॅक्टर्सना कारखान्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे। बुसिया साखर कारखान्याचे संचार अधिकारी स्टीफन मुल्ला यांनी सांगितले की पावसाने कारखान्याच्या संचालनावर नकारात्मक परिणाम केलाय।